काँग्रेसला पाकिस्तानचा किती कुळका आहे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. कारण भारतीयांना लुटून काँग्रेसला पाकिस्तानला पोसायचंय हेच त्यांचे नेते वारंवार सिद्ध करत असतात. आधी काँग्रेसनं हिंदूंवर आणि राम मंदिरावर प्रश्न केला, मग त्यांनी मालमत्ता कर वसुली कायद्याची भाषा करून बहुसंख्याकांच्या संपत्तीवर डोळा टाकला. नंतर त्यांनी रंगाच्या आधारे भेद करण्यास सुरुवात केली आणि आता तर काँग्रेसनं हे सिद्धच केलं की त्यांना पाकिस्तान किती प्यारा आहे. काँग्रेसच्या नेत्यांना थेट पाकिस्तानचा आदर करा, त्यांच्याशी चर्चा करा अशी हुशारी बाजळली आहे. ज्याला या भारत भूमीची ताकद माहिती नाही तेच अशी भाषा करू शकतात. पण होय, तुमचं हे पाकिस्तानी प्रेम जनतेनंही पाहिलंय, त्यामुळे तुमचं आता या भारतात काही काम नाही हे जनताच तुम्हाला दाखवून देईल.